नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ अगम शिष्य मे रश्मिश्च मे दाभ्यश्च मेधिपतिश्च मे उपागम शिष्य मेन्तर्यामश्च मैन्द्रवायवश्च मे मैत्रा वरुणश्माश्विनश्च मे प्रतिप्रस्थानश्च मे शुक्रश्च मे मन्थी च माग्रयणश्च मे वैश्वदेवश्च मे ध्रुवश्च मे वैश्वानरश्च मे ऋतुग्रहाश्च मे तिग्राह्याश्च मैन्द्राग्नश्च मे वैश्वदेवश्च मे मरुत्वतीयाश्च मे माहेन्द्रश्च मे आदित्यश्च मे सावित्रश्च मे सारस्वतश्च मे पौष्णश्च मे पात्नीवतश्च मे हारियोजनश्च मे इद्मश्च मे बर्हिश्च मे वेदिश्च मे दीष्णीयाश्च मे सृचश्च मे चमसाश्च मे ग्रावाणश्च मे स्वरवश्च मे उपरवाश्च मे दिशवणे च मे द्रोणकलशश्च मे वायव्यानि च मे पूतभृच्च मे आघवनीयश्च मे आग्नीध्रं च मे हविर्धानं च मे गृहाश्च मे सदश्च मे पुरोडाशाश्च मे पचताश्च मे वभृतश्च मे स्वगाकारश्च मे।
श्रीराम, नागपूर येथे झालेल्या आनंद यात्रेतल्या काही प्रसंगांचं वर्णन सद्भक्त शैलजा पेंडसे आज आपल्यासमोर करणार आहे।
परमहंस सद्गुरु स्वामी परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सत्तावीस नोव्हेंबर 2015 शिबिराचा दुसरा दिवस। आम्ही साऱ्यावरून सकाळी केंद्रात आलो। दररोज सकाळी 7 ते 8:30 ध्यान आणि नंतर अनुषंगिक साधना व सत्संग असे। अनुषंगिक साधना व सत्संग पूजनीय स्वामीजी व श्री सुनीलदादा दोघे मिळून घेत असत। सकाळचा कार्यक्रम झाल्यावर आम्ही सर्वजण स्वामीजींसमवेत सौ संध्याताई यांच्या घरी पाद्यपूजा व प्रसादाच्या कार्यक्रमासाठी गेलो। त्यांनी आपले घर व बाहेरचे अंगण रांगोळ्या फुलांच्या पायघड्या तोरणे लावून सजवले होते। साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा या संतवचनाप्रमाणे सगळीकडे सणासारखेच उत्साही व प्रसन्न वातावरण होते। शंखनादामध्ये त्यांनी स्वामीजी व सौ मधुराताईंचे स्वागत केले। पाद्यपूजेचा भावपूर्ण सोहळा पार पडल्यावर स्वामीजींनी निरूपणासाठी तुकाराम महाराजांचा पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या काय त्या उरले वेगळे आणिक वैकुंठ नायक जयाकंठी हा अभंग घेतला होता। या अभंगावर बोलताना स्वामीजी म्हणाले, पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ। खरं म्हणजे हे आश्चर्यच आहे। देह आणि पवित्र, आपल्याला देहाची पवित्रता तेवढी माहिती नाहीये। त्याच्याऐवजी आपल्या देहाच्या ठिकाणी असणाऱ्या स्वाभाविक कामना विचार वासना विकार व त्यामुळे चित्ताला आलेली मलिनता याचा भरपूर अनुभव आहे। समर्थ म्हणतात, नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर महादोषांचे गिरीवर रामनामे नासती। देहामध्ये ज्या पद्धतीने विचार आहेत त्यावर देहाची पवित्रता किंवा मलिनता अवलंबून आहे। कधी एखादी व्यक्ती भेटल्यावर आपल्याला ती रागीट किंवा थोडी तापट आहे असं वाटतं, खरतर आपण तिच्याशी बोललेलोही नसतो, पण त्या व्यक्तीच्या अंतर्यामीचे विचार तिच्या अंगोपांगांवर उमटतात. संतांबद्दल असं बोललं जातं की सद्भाव जीवगत बाहेरी दिसती फाकत, स्फटिक गृहींचे डोलत दीपूजैसे. साधू पुरुषांच्या आत असणारे सद्भाव जसेच्या तसे बाहेर प्रगट होतात. स्फटिकाच्या घरामध्ये जर दिवा लावला तर आरपार भिंती न जाणवता जसा प्रकाश स्पष्ट दिसतो, तसं साधू पुरुषांचे सद्भाव जसेच्या तसे प्रत्ययाला येतात. तुकाराम महाराज म्हणतात, संतांचा देह पवित्र असतो, पण ही पवित्रता त्यांनी केलेल्या उपासनेने त्यांच्या अंगी आलेली असते. नाम ही अशी गोष्ट आहे की नामाचे स्मरण करीत असताना हळूहळू त्या व्यक्तीमध्ये विलक्षण परिणाम व्हायला सुरुवात होते. परिणामस्वरूप ती व्यक्ती विषयातीत होते. नामस्मरणाचा असा एक उपकार आहे की आपल्याला माहिती असलेल्या विषयांपैकी कोणताही विषय डोळ्यासमोर येत नाही. उच्चारण तर होते आहे, विचारांचा प्रवाह तर वाहतो आहे, पण त्याच्याशी विषयांचा संबंध नाही. याउलट ज्याचं नाम घेतो आहे तो परमात्मा आहे अशी जेव्हा भावना होते तेव्हा त्या परमेश्वराची आठवण होते, त्याच्या गुणांची, त्याच्या स्वरूपाची आठवण होते. आणि त्या स्वरूपाची आठवण होता होता, नाम घेता घेता, त्या परमात्म्याचे गुण आपल्याही अंगी बांधण्यास सुरुवात होते. सर्व काळ नाम उच्चारायचं म्हणजे प्रेमच सर्व ठिकाणी वाटणं आहे. आपल्या अनुग्रहाचे श्लोक आहेत, गमनागमस्यम गमनादि शून्यम चिद्रूप दीपम तिमिरापहारम, ही ध्यानाची साधना म्हणून सांगितली आहे. आणि ध्यानातून उठल्यावर पश्यामी ते रूपम जनांतरस्थम नमामी हंसम परमात्म रूपम, याप्रमाणे जर ध्यानातून उठल्यावर मी एखाद्याकडे पाहिन तर आत्ता जो मी थोड्या वेळ ज्या परमात्म्याचे स्वरूप अनुभवण्याचा प्रयत्न केला किंवा क्षणभर तसा अनुभव घेतला तोच परमात्मा यांच्याही अंतर्यामी भरून आहे, अशा बुद्धीने जर मी एखाद्याकडे पाहिन तर माझी नजरच बदलून जाईल. आपण नेहमी एखाद्या व्यक्तीकडे पाहतो तेव्हा ती स्त्री आहे की पुरुष आहे, विद्वान आहे की अविद्वान, गरीब की श्रीमंत, अशा विविध भावाने पाहतो, पण त्या व्यक्तीच्या अंतर्यामी परमात्मा आहे अशा भावनेने बघायला आपल्याला कोणी शिकवलंच नाही. आणि ते काम संत करतात. ते असं सांगतात की जी व्यक्ती म्हणून तुमच्या समोर येईल तिच्या अंतर्यामी असलेला परमात्मा तुम्हाला समजावा, ती व्यक्तीही समजावी, तिचे गुणदोषही समजावेत, पण ते थोडे नंतरच. रामाच्या आतील राम पाहावा, पण रावणाच्या अंतर्यामी असणारा राम पाहणे मात्र अवघड आहे. पण या सर्व जगताच्या अंतर्यामी परमात्माच भरून आहे हे विवेकाने जाणावे, असा प्रयत्न तरी करावा. हे हळूहळू जमेल, आणि हे जेव्हा जेव्हा जमायला लागतं तेव्हा तेव्हा ज्या व्यक्तीच्या आत तुम्ही परमात्मा पाहता त्या व्यक्तीमध्ये काही फरक पडणार नाही, पण पाहणाऱ्याच्या अंतर्यामी मात्र विलक्षण फरक पडतो. तो प्रेमाने भरला जातो, करुणेने भरला जातो, त्याचा देह त्याची वाणी पवित्र होते. म्हणून कशाही स्वरूपात कोणीही समोर आला तरी त्याच्या अंतर्यामी असलेल्या परमात्म्याला ओळखावं. नामदेव महाराजांचा एक अभंग आहे, हाती घेऊनी तूप वाटी नामा धावे श्वाना पाठी, उभा उभा जगजेठी कोरडी कैसी खासी रोटी. जेव्हा तो कुत्रा नामदेवांच्या हातातील भाकरी घेऊन पळाला तेव्हा ते त्याच्या पाठोपाठ तुपाची वाटी घेऊन धावले. खरं तर तो कुत्राच होता, पण त्यांच्या पाहण्याच्या दृष्टीने तो त्यांना जगजेठी प्रभू भासला. त्यानंतर देव हासोनिया बोले नामा कैसे ओळखले, नामा म्हणे खेचरा पायी ओळख झाली सर्वाठाई. मला माझ्या सद्गुरूंनी म्हणजे विसोबा खेचरांनी बोध केला, त्यामुळे सर्वत्र सर्वांच्या अंतर्यामी तोच परमात्मा भरून राहिलेला आहे अशी मला ओळख झाली. पुढे स्वामीजी म्हणाले, जो सर्व काळ अच्युत म्हणतो म्हणजे सर्वत्र प्रभू पाहतो, पण यांत्रिक पद्धतीने नाही. कधी तो स्मरणपूर्वक नामस्मरण करेल, कधी तसा विचार करेल की सर्वत्र प्रभू भरला आहे, कधी तो राम आणि मी एकच आहे या भावनेने नाम घेईल, तर कधी तो विचारांखेरीज राहील, आपणच राम स्वरूप आहोत अशा भावनेने राहील। तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, म्हणूनच अशा व्यक्तींचे म्हणजे संतांचे फोटो लोक घरात ठेवतात। साईबाबा, स्वामी स्वरूपानंद, स्वामी माधवनाथ यांचे फोटो घरात ठेवतात, कारण त्यांच्या चिंतनानेही दोष तरून जातात। स्वामीजी पुढे म्हणाले, ज्यांनी स्वामीजींना पाहिले असेल त्यांच्या लक्षात आलं असेल की त्यांचं बोलणं, त्यांचं चालणं, त्यांचा सगळा व्यवहार किती हळूवार, किती प्रेमाने भरलेला असे। अशा सत्पुरुषांच्या स्मरणाने, चिंतनाने आपल्या ठिकाणचे दोष जळून जातात। आणि ते कशामुळे असं घडलं, तसं वागण्याची इच्छा प्रवृत्ती देखील आपल्या ठिकाणी निर्माण होते। देव इच्छा रजचरणींची माती, धावत चालती मागे मागे। देव देखील अशा व्यक्तीचे रजकण ते चालत असताना थोडे आपल्या अंगावर यावेत अशी इच्छा धरतात आणि धावत धावत त्यांच्या मागे जातात। आपण जे जीवन जगतो आणि संत जे जीवन जगतात ते आपल्यासमोर ठेवतात, त्यात फार मोठं अंतर आहे। आपण आत्ता जे आहोत ते आपण आपल्या विचारांनी, आपल्या कर्मांनी तसं बनलो आहोत। पुण्यवान साधक त्याच्या कर्मांनी तसा घडलेला असतो। देव, भक्त आणि नाम असा त्रिवेणी संगम जिथे होतो तिथे वैकुंठच नांदतं। आपल्याला काय करायचं, तर आपली जीवनशैली थोडी बदलायची आहे आणि परमार्थाला अनुकूल करायची आहे। त्यासाठी संसार सोडून द्यायचा नाही। संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता। आपल्याला आपले वैचारिक जीवन अधिक चांगलं करायचं आहे। जसं शरीर कमवण्यासाठी व्यायाम करावा लागतो, तसंच मन शांत होण्यासाठी ध्यान, नाम या साधना कराव्या लागतात। समाहित राहण्यासाठीच हे सारं करायचं आहे। आणि असा अंगीकार ज्याच्या जीवनामध्ये येतो त्याचं जीवन धन्यतेला प्राप्त होतं। अशा जीवनाचा अंगीकार आपण सर्वांनी करावा हेच स्वामीजींना सांगायचं आहे। हरिओम तत्सत, असं म्हणून स्वामीजींनी निरूपण संपवलं। सारेजण मंत्रमुग्ध होऊन स्वामीजींचं निरूपण ऐकत होते। त्यानंतर प्रसाद घेऊन आम्ही मुक्कामाच्या ठिकाणी परतलो।
श्रीराम, सर्वसाधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं। पुरुष वर्गाने जास्तीत जास्त पुढच्या बाजूला सरकून घ्यावं।
स्वामीजींचा हा 3-4 वर्षापूर्वी लिहिलेला अभंग आहे। म्हटलो कारण आठवत नाही इथे माझा अभंग वही तो नव्हता, तो काल परवा सापडला मला। कदाचित म्हटलं असेल तेच गीत स्वामीजींचं काव्य आहे, ते मी सादर करतोय। मुक्त प्राणातोनी सहजे सोहमस्मी नाद गाजे। मुक्त प्राणातोनी सहजे सोहमस्मी नाद गाजे। गुरुंच्या वचनात रमलो चित्सुखे वृत्ती निमाली
वचनी
सस्वरूपी भरुनी जाता। पूर्णतेसी ऐक्य साजे मुक्त प्राणातोनी सहजे सोहमस्मी नाद गाजे उचित कर्मी फल त्यजूनी नित्य यत्नी मत्न राहुनी सांडुनी ममता अहंता शुद्ध चित्ते गुरु भजीजे मुक्त प्राणातोनी सहजे सोहमस्मी नाद गाजे भाग्य मात्रे मी कृपांकित सद्गुरुंचा प्रेम अंकित लोह परिसा प्राप्त होता शुद्ध त्याग कनकत्व दीजे मुक्त प्राणातोनी सहजे सोहमस्मी नाद गाजे गुरु पदाम्बुजी नित्य रमला सेविता मकरंद रंगला गुरु पदाम्बुजी नित्य रमला सेविता मकरंद रंगला स्वरूप सुख लाहोनी ठेला भक्ति भावे दंग भोजे मुक्त प्राणातोनी सहजे सोहमस्मी नाद गाजे सोहमस्मी नाद गाजे सोहमस्मी नाद गाजे।
हरी हरी मुकुंदराव तुम्ही एक संघाचं मला गीत दिलं तर त्या गीतावरून त्या धरतीवर मी हे पद रचलं पण तुम्ही गायलं नाही ती माझीच चूक आहे मला वाटत कोणतं एक एक कडवं गा की आठवत
एकच
मुक्त प्राणों में हमारे
मुक्त प्राणों में हमारे देश का अभिमान गाजे मुक्त प्राणों में हमारे देश का अभिमान गाजे।
ठीक है कोणतंही तुम्ही दिलेलं काव्य मी जर केलं तर तुम्ही प्रथम गायचा हा संकेत आहे. आणि हे इतक्या उशिरा का गायलं तुम्ही? हो, एक प्रश्न आहे. मी प्रयत्न करतो की सर्वांकडे समदृष्टीने बघावे, पण अजूनही एखादी व्यक्ती समोर आली की सुरूप की कुरूप, उंच की बुटकी, चांगलं बोलणारी की वाईट बोलणारी, प्रिय की अप्रिय, ह्याच भावना सगळ्यात पहिल्यांदा अंतःकरणात येतात. ईश्वर ही भावना येत नाही. मग मनात आलेली पहिली वृत्ती प्रयत्नपूर्वक सारून ही व्यक्ती जशी आहे तशी ईश्वर स्वरूप आहे आणि आपल्याला जे भासत आहे ती प्रकृती आहे आणि ती देखील ईश्वरापासून निर्माण झालेली आहे असे बजावले जाते. पण जो दिसेल ते भगवत दर्शन ही फार लांबची गोष्ट वाटते. पश्यामि ते रूपम जनांतरस्थम हे कोसो मैल दूर आहे, यावर उपाय काय? वेळ कमी आहे. वेळ कमी आहे याच्यात तर काहीच शंका नाही. एकदा असं झालं की एक फुलं विकणारी भगिनी आपल्या डोक्यावर फुलांचा हारा घेऊन चाललेली होती घाईघाईनी, आणि संध्याकाळची वेळ होती. त्या पाटीतल्या फुलांचा सुगंध तसा तिच्या अवतीभोवती दरवळत होता. त्यामुळं एका गृहस्थांनी तिला विचारलं की फुलं कशी दिली, तर ती म्हणाली की आता बोलायला विकायला वेळ नाही, वेळ फार कमी राहिलाय आणि अजून पल्याडच्या गावाला जायचं आहे असं ती म्हणाली आणि ती निघून गेली. आणि एवढा तिचे एवढे शब्द त्या माणसाला खडबडून जाग करण्यासाठी म्हणून कारण झाले. त्यांनी विचार केला की एक फुलवाली दोन आण्याकरता थांबत नाहीये, वेळ कमी राहिलाय म्हणतीय, मला पल्याडच्या गावी जायचंय, संध्याकाळ झालेली आहे, तर माझ्या जीवनाचीही संध्याकाळ झाली आहे असं त्याला वाटलं. मलाही कितीतरी कमी वेळ आहे आणि मी माझी चाल सुधारली पाहिजे, वेगवान केली पाहिजे असं त्याला वाटलं आणि तो तडक साधनेला लागला अशी मी गोष्ट वाचली. त्यामुळे वेळ कमी आहे हे ज्याला समजतं तो उपाय शोधण्याच्या मागे लागतो. आपल्याला वेळ भरपूर आहे किंवा आपल्या वेळेची जो गणनाच करत नाही, भले दुसऱ्याची मोजेल की आता यांची इतकी वर्ष राहिली आहेत, त्यांची तितकी वर्ष राहिली आहेत, पण आपण पुढच्या क्षणाला जाऊ शकतो हे ज्याला कळत नाही, तो परमार्थ वेगाने करण्याची क्षमता कमी, शक्यता कमी असते. त्यामुळे वेळ कमी आहे म्हणजे आपल्याला वेळ कमी आहे आणि आपल्या देहामुळं आपला देह कधीही जाऊ शकेल म्हणून वेळ कमी आहे हे ज्याला कळतं. आपले सद्गुरू आता जायची वेळ आली म्हणून वेळ कमी आहे असं नाही, तर आपल्याला वेळ कमी आहे हे ज्याला समजतं. कारण तुझ्या वयाचा काय भरोसा, तुझ्या मृत्यूचा, तुझ्या जीवनाचा काय भरोसा हे ज्याला कळतं. त्यामुळे ज्यांनी कोणी प्रश्न विचारलाय त्याला वेळ कमी आहे असं वाटतं ही फार मोठी गोष्ट आहे असं मला वाटतं. एवढी एक जर सतत जाणीव असेल तर व्यक्ती हवं ते मिळवू शकते, हवं ते. अशीच एक गोष्ट की गांधार देशामध्ये एक प्रवासी आला आणि तिथल्या वृद्ध वयस्कर व्यक्तीला, जाणत्या व्यक्तीला त्यांनी विचारलं की सगळा गांधार देश फिरून पाहायचा आहे, किती काळ लागेल? तो म्हणाला तुमच्याजवळ किती वेळ आहे? तो म्हणाला मी महिना काढून आलेलो आहे. तेव्हा त्या जाणत्या व्यक्तीने असं सांगितलं की तू थोडाफार गांधार देश पाहू शकशील. आणि मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी अजून कोणीतरी एखादा प्रवासी आला आणि तो म्हणाला की गांधार देश फिरून पाहायचा आहे, किती काळ लागेल, तुझ्यापाशी किती वेळ आहे? तो म्हणाला माझ्यापाशी फक्त 10 दिवस आहेत, तू बराचसा गांधार देश पाहू शकशील असं तो म्हणाला. ज्याच्यापाशी 10 दिवस शिल्लक आहेत तो बरंच पाहू शकेल आणि ज्याच्यापाशी भरपूर काळ आहे तो थोडं बहुत पाहू शकेल असं तो म्हणाला. आपल्याजवळ वेळ कमी आहे हे ज्याला समजतं, आपल्या स्वतःजवळ. आपलं जे पाहणं असतं किंवा आपलं जे दर्शन असतं ते दर्शन सुधारण्याचा प्रयत्न म्हणजे परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, परमार्थ म्हणजे जगताकडे पाहण्याची आपली दृष्टी ती सुधारून घेणं हा परमार्थ आहे. आपली जी दृष्टी आहे ती दृष्टी प्रकृतीतून पाहते, आपल्या अंतःकरण प्रकृतीतून पाहते, वृत्तीतून पाहते. पाहणाऱ्याला आपला सतत बोध असतो, स्वतःचा बोध असतो बरं का पाहणाऱ्याला. तो असा असतो की जो श्रीमंत आहे त्याला आपण श्रीमंत आहोत हे आतून माहीत असतं आणि आपल्या श्रीमंत असण्यातून तो जगत पाहत असतो. मी म्हणतोय ते बरोबर आहे का चूक आहे पहा. आपली आर्थिक सुस्थिती आहे या एका विशिष्ट भावनेतून तो नटलेला असतो आणि तो जगताकडे पाहत असतो. जो भिकारी असतो तो जगताकडे पाहत असतो, तो स्वतःच्या अंतःकरण वृत्तीतून पाहत असतो. त्याला माहीत असतं मी कंगाल आहे, त्यामुळे त्याची जगताकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते. धनाढ्य व्यक्तीची जगताकडे पाहण्याची दृष्टी वेगळी असते, बरोबर आहे. एखादा विद्वान आहे त्या विद्वानाची जगताकडे पाहण्याची दृष्टी असते, कारण त्याला आपल्या विद्वत्तेचा बोध असतो, त्याला माहीत असतं आपण कसे आहोत काय आहोत. तो विद्वत्तेच्या दृष्टीने जगताकडे पाहतो. त्याची दृष्टी त्याला असं सांगत असते की समोरचे केविलवाणे आहेत, त्यांना समजत नाहीये आणि मला समजतंय. आणि जो अज्ञानी आहे तो अज्ञानी नेहमीच जोहार करण्याच्या मनस्थितीत असतो, आपल्याला काही कळत नाही आणि सगळं जग आपल्याकरता जवळपास आपल्यापेक्षा श्रेष्ठ असल्यामुळे गुरु आहे, आपण लघु आहोत. स्वतःकडे नेहमीच कमीपणा घेऊन तो जगताकडे पाहत असतो. ही जगताकडे पाहण्याची त्याची दृष्टी, त्याचा अंतर्बोध त्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतो. त्याचं जे अज्ञान असतं त्या अज्ञानाचा त्याला बोध असतो. तुम्ही असं पाहिलं की एखादी अतिशय सुंदर व्यक्ती, फार सुंदर रुबाबदार देखणा पुरुष कधी पाहिलाय? जर पाहिला असेल तर त्याला देखील आपल्या देखणेपणाचा अनुभव आहे, त्याला देखील माहीत आहे की आपला जो रुबाब आहे त्याच्याकडे लोक वळून वळून पाहतात. एखादी सुंदर स्त्री तुम्ही कधी पाहिली? तुम्ही पाहिलेली असेल पण तिने स्वतःला जास्त पाहिलेला आहे. ती स्वतःच्या सौंदर्याच्या बोधातूनच जगताकडे पाहते. तिला माहीत असतं की आपण जिथं जाऊ तिथं आपल्या सौंदर्यापोटी कदाचित कामं होऊ शकतात, हे तिला माहीत असतं. आणि एखादी कुरूप व्यक्ती, तिलाही अंतर्बोध असतो की आपण कुरूप आहोत, दुर्लक्षिले जातोय, बरोबर आहे. तिला समजत असतं की आपण जे आहोत त्या पोटी जगत आपला अनुमान करतं, कदाचित अपमान करतं, आपल्याकडे नेहमी दुर्लक्ष होतं आणि त्याचं कारण हे आहे. उंच व्यक्तीला माहीत असतं, बुटक्या व्यक्तीला माहीत असतं, कुरूप व्यक्तीला माहीत असतं, स्वरूप व्यक्तीला माहीत असतं. तो त्याचा अंतर्बोध असतो आणि त्याच्या अंतर्बोधातून तो पाहतो आणि ही दृष्टी संत बदलू इच्छितात. संत बदलू इच्छितात आणि ती सगळ्यांकडे पाहण्याची दृष्टी वेगळी, स्वतःकडे पाहण्याची दृष्टी बदलू इच्छितात. म्हणून सद्गुरू तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही मोठे सत्ताधीश असाल तरी देखील तुम्हाला असं सांगतात की तू देह नाहीस, देह मन बुद्धीच्या बुडाशी असणारं चैतन्य हे तुझं खरं स्वरूप आहे. अतिशय सुंदर व्यक्ती जरी आली समोर तरी ते असं सांगतात की देह मन बुद्धीच्या बुडाशी जे चैतन्य मात्र अस्तित्व मात्र भाव आहे ते खरं तुझं स्वरूप आहे. अतिशय अडाणी व्यक्ती असेल तरी देखील ते एकाच स्वरूपाची जाणीव करून देतात की जेव्हा जगत सुरूप कुरूप विद्वान अविद्वान श्रीमंत गरीब सत्ताधीश आणि काहीही सत्ता ज्याच्यापाशी नाही असा अशा भावनेमध्ये वाटलं गेलेलं आहे आणि प्रत्येकजण तशीच दृष्टी घेऊन बसलेला आहे तिथं संत आधी स्वतःबद्दलची दृष्टी बदलायला सांगतात. कारण जेव्हा आपल्याला समोरची व्यक्ती गोरी अथवा काळी दिसते तेव्हा आपल्याला आपल्या गोरेपणाबद्दल किंवा काळेपणाबद्दल बोध असतो, आपल्याला आपल्या जातीचा बोध असतो. ही तर अजून भयंकर गोष्ट आहे. आणि त्यामुळं आपली जगताकडे पाहण्याची एक दृष्टी ठरते. संत हे याती कुळ धन मान सत्ता संपत्ती या सगळ्या गोष्टी एकीकडे काढतात, या वरच्या आहेत, तुझ्या देहाला लागलेल्या आहेत आणि तू सच्चिदानंद स्वरूप आहेस असं प्रत्येकाला बोध देतात. ते स्वरूप व्यक्तीला देखील तोच बोध देतात, कुरूप व्यक्तीला देखील तोच बोध देतात, ते उंच व्यक्तीला देखील तोच बोध देतात आणि बुटक्या व्यक्तीला देखील तोच बोध देतात. सर्वांना एकच बोध देतात. तो बोध अंतःकरणात जो साठवतो तो प्रथम स्वतःच्या व्यक्तित्वाच्या भारातून सुटतो. आपण आपल्या स्वतःच्या व्यक्तित्वाच्या भारातून दबावातून सुटणं ही गरजेची गोष्ट आहे. आपण प्रत्येकजण हा भार किंवा दबाव वागवत असतो आणि तो दबाव आपल्याला भेददृष्टीने पाहायला शिकवतो. कारण आपल्या ठिकाणी जे ठासून भरलेलं आहे ते जगतामध्ये आपण पाहणारच. त्यामुळे त्यांनी जे म्हटले की मी प्रयत्न करतो सर्वांकडे समदृष्टीने पाहावे, पण अजूनही एखादी व्यक्ती समोर आली की सुरूप की कुरूप उंच की बुटकी वगैरे प्रिय की अप्रिय अशी भावना पहिल्यांदा अंतःकरणात येते. असं यायचं कारण अंतःकरण वृत्ती आपण देहरहित आहोत या भावनेने भरलेलीच नाहीये. हे मूळ दुखणं इथंच आहे. आपल्या बुडाशी आपण आत्मरूप आहोत असा सतत भाव असावा, देहरहित आहोत असा सतत भाव असावा. तसा भाव जर असेल अंतर अनुभवानी आपण इंद्रियरहितच आहोत, आपण वर्णरहित आहोत, आपण जातीरहित आहोत. आपल्या हातात होतं कोणत्या जातीत जन्म घ्यावा, आपल्या हातात होतं कोणत्या आई वडिलांच्या पोटी जन्म घ्यावा, नव्हतं. असं असल्यामुळं जिथं आपला जन्म असेल जिथं आपण असू ते आपल्या हातातही नव्हतं, कोणी विचारूनही जन्म नाही दिला आपल्याला. आणि दुसरं म्हणजे आपण जे आहोत त्याच्या बुडाशी अंतर अनुभवानी आपण सच्चिदानंद स्वरूप आहोत असाच भाव किंवा असाच बोध हा टिकवणं प्रत्येकाने गरजेचं आहे. आपण अव्यक्त आहोत, केवळ चैतन्य स्वरूप आहोत असं जो स्वतःला पाहतो तो दुसऱ्याला तोही कसाही देह असला तरी जो आपल्या प्रकृतीला बाजूला सारून आपण म्हणजे आपल्या मानाला सत्तेला पदाला श्रीमंतीला उंच नीच या भावनेला बाजूला सारून स्वतःला या वरवरच्या आहेत म्हणून त्या काढून टाकतो आपल्या डोक्यातून अंतःकरणातून विचारातून आणि केवळ अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुः व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बंधाः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम अशा प्रकारचा भाव जो वागवतो त्याला मग समोरची व्यक्ती दिसली तरी देखील तो त्याच्या देहाकडेही पाहणार नाही हे तेव्हा शक्य होतं. आपल्या दृष्टीतला अबोध हे त्याला कारण आहे, बाकी दुसरं तिसरं काही कारण नाही. आणि आपल्या दृष्टीतला अबोध केवळ दुसऱ्याकडे पाहण्याची दृष्टी सुधारण्याच्या इच्छेने जाणार नाही, तर आपल्या स्वतःविषयीचा जो आपला ग्रह आहे तो काढून टाकणं गरजेचं आहे. संत तर असं सांगतात की बोधाच्या पातळीवर गुरु गुरु राहत नाही, शिष्य शिष्य राहत नाही, देव देव राहत नाही, भक्त भक्त राहत नाही. बोधाच्या पातळीवर, देहाच्या पातळीवर शिष्य हा शिष्य असतो आणि देहाच्या पातळीवर आपण आहोत हा देहवानाला प्रच्छन्न अनुभव असल्यामुळे गुरूंच्या समोर त्यांनी नेहमी नम्र भावाने राहावं. बोध वागवला तरी पण या मर्यादांमध्ये राहत असताना त्यांनी ब्राह्मणाचे ब्रह्म ते सोवळे आणि शूद्राचे ब्रह्म ते ओवळे असं कदापि मानू नये. ब्रह्म हे सर्वांना एकसारखं आहे अशीच भावना त्याची असली पाहिजे. अशी भावना त्याची जेव्हा राहील तेव्हा मग हा दृष्टीदोष निघून जाईल, तोपर्यंत जाणार नाही. समत्व जे आहे ते समत्व प्रकृती साम्य, प्रकृतीकडे पाहण्याची एकसारखी दृष्टी, ज्याला भगवंतांनी काय तो श्लोक आहे, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे. विद्या विनय संपन्न असा ब्राह्मण, नुसता ब्राह्मण नाही, विद्येनी आणि विनयानी संपन्न असा ब्राह्मण. गवी हस्तीनी, गाय हत्ती, शुनी चैव श्वपाकेच, कुत्रा आणि चांडाळ, पंडिता हा समदर्शिना. हा पंडित हा समदर्शी नसतो, तो समदर्शी नसतो, त्याला चांडाळ हा चांडाळ दिसतच नाही, कुत्रा कुत्रा दिसतच नाही, त्याला चैतन्य प्रथम दिसतं, त्याला दोन्ही बोध होतात. त्याला दोन्ही बोध होतात, दुसरा बोध म्हणजे त्याच्या संबंधीचा बोध होऊ नये असं नाही, राजा हा राजा आहे असा बोध होऊ नये असं नाहीये, विद्वान हा विद्वान नाहीये असं बोध होऊ नये, विद्वान हा विद्वान आहे असं समजावं, पण आत प्रथम परमात्मा समजावा. जगतामध्ये वेगवेगळ्या प्रकारे भेद आहे, तो भेद तुम्हाला समजणार नाही असं नाही, पण तुम्ही त्यांच्या ठिकाणी समदर्शीन असाल, तुम्ही समवर्तीन असू नाही शकत. मी एकदा वैकुंठात गेलो होतो तर तिथे एक माणूस, दुसऱ्या दिवशी आपण काय जो रक्षा आणतो त्याकरता गेलो होतो, तर तिथे एक माणूस बसून एक भाताचा पिंड होता तो खात होता. आता समवर्तीन आणि समदर्शीन याच्यात फरक करायलाच लागतो. आणि तो तिथं शोधत होता, लोक पैसे टाकतात किंवा काही सोनं वगैरे मिळतं, तर काठीने सगळं बाजूला सारत वेगळ्याच चितेच्या ठिकाणी शोधत होता. आता जगतामध्ये हे दर्शन घडणार. आता स्वामीजींसारख्यांचं, स्वरूपानंदांसारख्यांचं, ज्ञानोबांसारख्यांचं, काल मला कोण मुकुंदरावच म्हणाले ती शुभंकर पाऊले, म्हणजे म्हणाले माऊलींची पालखी जाते तेव्हा ती अशी एवढीच पेटी असते आणि त्याच्यात शुभंकर पाऊले म्हणजे अगदी छोटी पावलं असतात म्हणाले, आणि छान पावलं चांदीची काढलेली असतात. शुभंकर पाऊले म्हणजे काय ते तिथं पाहिल्यावर कळतं. आता ही पावलं आणि अशा व्यक्तींची पावलं याच्यात फरक असणार. वर्तनानी आपण कोणाच्या पायावर डोकं ठेवायचं याचा विवेक आपल्याला हवा, पाहताना समदृष्टीने पाहताना आपण परमात्मा स्वरूप आहोत असा बोध असल्यामुळं अस्वच्छता जगामध्ये राहणार, स्वच्छता जगामध्ये राहणार, चांगली माणसं जगामध्ये राहणार, वाईट माणसं जगामध्ये राहणार, पण एका परमात्म्याच्या सूत्रांनी सगळी आहेत अशा दृष्टीने पाहायला शिकणं ही शहामत आहे आणि आपल्या आत बोध असल्याखेरीज आपण हे करू शकत नाही. जशी प्रकृती साम्य आहे तसं गुण साम्य असतं. ही गुण साम्यता ज्यांनी संपादन केली, सत्व, रज आणि तम याच्या जो पलीकडे गेला म्हणजे त्याचा अहंकार, त्याच्या बेड्या ज्यांनी नाकारल्या, काढून टाकल्या आपल्या हातापायातून, गळ्यातून, कमरेतून, अशी जी व्यक्ती आहे ती सत्वाचा देखील अभिमान धरत नाही. ती सर्वांमध्ये सुखानी दर्शन घेऊ शकते परमात्म्याचं. मात्र तमोगुण नाही अशी त्याची भावना नसते, रजोगुण नाही अशी त्याची भावना नसते. तो सत्वगुणाच्या पुढे झुकतो देखील, नमस्कारही करतो, पण सत्वगुणी माणूस ज्या ठिकाणी नेमका अडकतो, आम्ही ना आयुष्यभर ते तसलं तर खाणं सोडूनच द्या, पण दूध, दही, ताक, लोणी, साखर हे जे अभिमानाने सांगितलं जातं याच्यातून ही मुक्त असतो. तर आपण असं मुक्त असणं गरजेचं आहे, आपली दृष्टी मुक्त असणं गरजेचं असण्यासाठी आपण मुक्त असणं गरजेचं आहे. म्हणून हा पश्यामी ते रूपम जनांतरस्थम हा श्लोक, गमागमस्यम गमनादि शून्यम चिद्रूपदीपम तिमिरापहारम, त्या चिद्रूपानी तो जेव्हा प्रकाशित होतो आपल्या अंतर्यामी तेव्हा तिमिर नाहीसा होतो ध्यानामध्ये, मग पश्यामी ते रूपम जनांतरस्थम. मग याचा अर्थ रोज ध्यानाचा तसा प्रयत्न करून आपण आपल्या स्वरूपाशी तादात्म्य पावण्याचा अभ्यास करावा, आणि हा अभ्यास जेवढा जमलेला असेल त्याच्या समप्रमाणातच बाहेरचा जमणार. दुसरं जमत नाही याचा अर्थ पहिलं अजून नीट जमत नाही हेच खरं आहे, आणि ते जमवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ते जमलं की दुसरं जमवण्यासाठी देखील प्रयत्नच करावा लागतो, पण पहिलं जमवण्याचा कसोशीनी प्रयत्न करायला पाहिजे असा त्याचा अर्थ आहे. बिघडत काही नाही, आपण प्रयत्न करणारेच आहोत. आपल्या सगळ्यांनाच हा तशा प्रकारे दृष्टीचा प्रॉब्लेम आहेच आहे, आणि मग त्याच्या पुढे जाऊन कर्मसाम्य ही गोष्ट राहते. ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा तेथ श्री गुरु आपैसा भेटेची गा असं म्हटलेलं आहे. धरवणी वेचे सरे आणि काय, भोगे प्राचीने पुरे, नवे तव नुपकरे काहीची करू, ऐसी कर्मसाम्य दशा होय जेथ विरेशा तेथ श्री गुरु आपैसा भेटेची गा असं ते म्हणतात. धरवणी वेचे सरे म्हणजे जे साठवलेलं असतं त्याचा वेच केलेला आहे, वर्षभराचं धान्य जसं आपण आपल्याकडे भरून ठेवतो त्याला धरवणी असं म्हणतात. आपली जी पूर्वीची कर्म आहेत तर ती पूर्वीची कर्म भोगून संपवलेली आहेत, धरवणी वेचे सरे म्हणजे. तशी या जन्मात आपल्याला भोगण्यासाठी म्हणून समोर ठेवलेली जी प्रारब्ध कर्म आहेत त्या कर्मांती जी प्राचीन म्हणजे कितीतरी आहेत त्याच्यातला थोडा भाग आपल्या समोर ठेवलेला असतो या जन्मात, सगळ्याचा सगळा नाही, तो खूप साठा आहे, पण या जन्मात त्याची थोडी सुख दुःख रूप फळ भोगायला समोर ठेवलेली असतात. आपण आपली कर्म केली त्या कर्मातून एक निर्माण झालेले असतात आपले भोग ते आणि प्राचीन, भोगे प्राचीने पुरे आणि जी प्राचीन कडून आलेलं आहे तेही भोगून संपवलेलं आहे, आणि नवे तव नुपकरे काहीची करू, आणि जी कर्म या क्षणाला करतो आहे त्या क्षणांनी संचित संचितामध्ये काहीच जमा होत नाहीये. संचितामध्ये तेव्हा जमा होतं की जेव्हा अहंभाव असतो, कर्त्याला कर्तेपणाचा अहंकार, फळभोक्तृत्वाचा अहंकार, या अहंकाराने केलेली कर्म आणि फळवासना या सगळ्या साठून तुमचं संचित म्हणून जमा होतात पुढच्या जन्मी भोगण्यासाठी. तेच प्राचीन असतं नंतरच्या जन्मांचं. पण इतका सावध राहतो आहे की त्या सावधान नामस्मरणाने ही सावधानता साधते. आपण देह मन बुद्धीपासून अलिप्त आहोत या भावनेनी ही सावधानता साधते. ओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तू हा जो नामाचा विनियोग आहे त्यामुळे ही सावधानता साधते. 17वा अध्याय आता बुधवारी सुरू झालाय, त्याच्यात येईल ती. ओम या शब्दानी परमात्म्याचं स्मरण करतो आहे, परमात्म स्वरूप जाणून घेतो आहे. तत् या शब्दानी सर्व जगत परमात्म स्वरूप आहे असा बोध पक्का आहे. आणि सत् या शब्दाच्या विनियोगानी जो कर्ता आहे तो कर्ता देखील ब्रह्मरूप आहे अशी भावना आहे. असं असल्यामुळं संचितामध्ये काही जमाच होत नाहीये. वासनाच नाही, वासना शून्य योगेश्वर असे समर्थांचे शब्द आहेत. तशी कर्म हातून घडतात. याला ज्ञानेश्वर महाराजांनी कर्मसाम्य दशा म्हटलंय. त्यावेळेला सद्गुरू आपैसा भेटतो याचा अर्थ गुरुबोध होतो. सद्गुरू आधी भेटलेले असतात, 5-25-30 वर्षापूर्वी अनुग्रह झालेला असतो. पण खऱ्या अर्थाने सद्गुरू म्हणजे काय हे तिथं समजतं. जेव्हा अशी कर्मसाम्य दशा प्राप्त होते तेव्हा अंतर अनुभवानी तो गुरुस्वरूपच होतो. सद्गुरू भेटतात याचा अर्थ. प्रश्न पुन्हा एकदा वाचतो. मी प्रयत्न करतो की सर्वांकडे समदृष्टीने बघावे, पण अजूनही एखादी व्यक्ती समोर आली की सुरूप की कुरूप, उंच की बुटकी, चांगलं बोलणारी की वाईट बोलणारी, प्रिय की अप्रिय, ह्याच भावना सगळ्यात पहिल्यांदा अंतःकरणात येतात. आता मी सांगतो की या अंतःकरणात येऊ नयेत असं नाही, या समजाव्यात. नाहीतर तुम्ही मूढ असाल जगताच्या दृष्टीने, पण पहिल्यांदा नको यायला. पहिल्यांदा परमात्म्याचा स्पर्श व्हावा, परमात्म्याचं स्मरण व्हावं, व्यक्तीचे गुणदोषी दिसावेत. व्यवहाराच्या सुरक्षिततेकरता ते गरजेचं आहे. विनोबा असं म्हणतात की मेघ पाहिले वाऱ्याबरोबर येणारे, तर आता पाऊस येणार असं म्हणायच्या ऐवजी प्रथम मेघश्यामाची आठवण यावी, परमात्म्याचं स्मरण व्हावं आणि मग बोध व्हावा आता पाऊस येईल. मुलगा झाला, पहिलं सद्गुरूंचं स्मरण व्हावं, देवाचं स्मरण व्हावं आणि मग आनंद व्हावा. आई गेली, प्रथम देवाचं स्मरण व्हावं, परमात्म्याचं स्मरण व्हावं, मग दुःख व्हावं. दुःख होऊ नये असं नाही, पण पहिला स्पर्श हा परमात्म्याचा व्हावा. हा पहिला परमात्म्याचा स्पर्श होणं सोपं नाही, त्याच्यासाठी ही ध्यानाची साधना आहे अथवा नामाची साधना आहे. त्यामुळे पहिला स्पर्श हा व्हावा, मग हे सगळं समजावं. बाहेर ती गोरी आहे की काळी आहे हे समजावं, ती कुरूप आहे की सुंदर आहे हे समजेलच. तुमची इंद्रिय ते जाणतातच, ते तुम्हाला समजतं. म्हणजे काही फार मोठे तुम्ही बहादूर नाही की काय मोठं आम्हाला समजतं, सगळ्यांनाच समजत असतं. पण हे समजण्यामध्ये फार मोठी शहामत आहे. हे समजणं फार गरजेचं आहे. आणि हे आत आपण आपल्याला जाणल्याखेरीज कळत नाही, ही अडचण आहे. मग मनात आलेली पहिली वृत्ती प्रयत्नपूर्वक सारून ही व्यक्ती जशी आहे तशी ईश्वर स्वरूप आहे आणि आपल्याला जे भासत आहे ती प्रकृती आहे आणि ती देखील ईश्वरापासून निर्माण झालेली आहे असे बजावले जाते, हा चांगला प्रयत्न आहे असं मी समजतो. हा चांगला प्रयत्न आहे. ध्यानाचा प्रयत्न जसा जसा यशस्वी होईल तसा हाही प्रयत्न यशस्वी होईल एवढं मात्र निश्चित. पण जो दिसेल ते भगवत दर्शन ही फारच लांबची गोष्ट वाटते. याचं कारण आपण आपल्या स्वतःला देह समजतो ही आहे. आपण आपल्या स्वतःला आत्मस्वरूप आहोत असं समजत नाही ही अडचण आहे. पश्यामी ते रूपम जनांतरस्थम हे कोसो मैल दूर आहे, कोसो मैल दूर नाहीये. पहिलं जितकं जमेल तितकं दुसरं जमेल. पहिलं कोसो मैल दूर असलं की दुसरं कोसो मैल दूर असेल. म्हणून ध्यान हा फार मोठा बलिष्ठ उपाय आहे. बसून केलेली उपासना हा सर्वात मोठा बलिष्ठ उपाय आहे. त्यांनी मग बाहेरचा विवेक आहे त्याचा अभ्यास करायचा. हा अभ्यास जरूर चांगला आहे पण ध्यानाच्या अथवा प्रतीतीच्या अभ्यासानंतर हा अभ्यास सजतो, नाहीतर हा सजत नाही. यावर उपाय काय? वेळ कमी आहे. वेळ कमी आहे हे वाक्य मला फार आवडलं. वेळ कमी आहे आपल्याला, म्हणून आपण सायमल्टेनियसली जमवायचं आहे. पण जेवढं इकडं जमेल अंतरंग उपासनेमध्ये तितकं दुसरीकडं बाहेर जमेल. आत जसं जमणार नाही तसं बाहेर जमणार नाही, पण आत जमेल तर बाहेर जमल्याखेरीज राहणार नाही अशी मजा आहे. दम लागला मला. ये एक अभंग म्हण.
नीज सरता मी सकाळी हस्त जोडुनी आपुले प्रार्थुनी हृदयात धरिली ती शुभंकर पाऊले प्रार्थुनी हृदयात धरिली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले पाहता मूर्ती उभीती कमल नयनी हासली नेत्रद्वयीची दिव्य दीप्ती अंतरी सामावली अंतरी सामावली चित्त हे निस्तब्ध होनी श्वास परतुनी थांबले नीलवर्णी गगन भरुनी सावळा शांती सल्याले प्रार्थुनी हृदयात धरिली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले मोद निर्मळ भरुनी ठेला सुख निरंतर संचले मोद निर्मळ भरुनी ठेला सुख निरंतर संचले सेविता मकरंद नुरला आ आ, 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 आ शब्द केवल राहिले प्रार्थुनी हृदयात धरिली ती शुभंकर पाऊले प्रार्थुनी हृदयात धरिली ती शुभंकर पाऊले ती शुभंकर पाऊले
हरी हरी फार छान शिल्पा हे जे गीत आहे ना त्याच्यात अजून एक मी दोन दिवसापूर्वी कडवं केलं आणि रविवारच्या कार्यक्रमात हे गाण्यासाठी म्हणून गजाननी ठरवलं होतं म्हणून एक कडवं मला वाढवायचं होतंच तर ते मी वाढवलं. ते वाढवल्यानंतर अमृता ते म्हणणार आहे अमृताला पाठवलं तर अमृतानी मला अशी अटच म्हण अट घातली की दोन ओळींचं कडवं करण्याच्याऐवजी तीन तीन ओळींचं कडवं करू. त्यामुळं एक कडवं मला रचणं गरजेचं भासलं पण मूळ याच्यामध्ये मी एक कडवं वाढवलेलं होतं त्यालाच भर घालून अजून एक कडवं गायलं. हे वेगळ्या चालीत आपल्याला तिथं परत एकदा म्हणायला मिळेल पण एक कडवं जे वाढवलं ना झळकली वसनासवेती झुळूक गंधित भावली त्यासवे सुखवून वृत्ती गगन मंडली राहिली प्रार्थुनी हृदयात भाविली ती शुभंकर पाऊले असं एक वाढवलंय. आता हे मी तुला पाठवीन पण आपण तिथं ऐकणार आहोत ते एका वेगळ्याच धर्तीचं. आता तीन तीन ओळींचं कडवं असणारी अशी तीन कडवी मग मी काल थोडी खटपट करून तिला पाठवून दिलं. बरं झालं तू हे म्हटलंस फार छान म्हटलं. हो हो अमृताची चांगली आहे पण ही चाल फार सुंदर आहे. मला मी अमृताला म्हटलं की या चालीत तू गा तर ती म्हणाली की पहिली डोक्यात बसली आहे तर ही पटकन जमत नाहीये म्हणून मग मी तिला ते करून पाठवलं. चला मंडळी एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ. हरि हरि हरि.
श्रीराम।